त्या दिवसात असे झाले की येशूच्या शिष्यांची वाढ होत गेली. मग असे झाले की शिष्यांची संपत्ती जी त्यांच्यात आपसात सामायिक होती, त्यांच्यात जेवणाच्या वाटण्यामुळे कुरकुर सुरू झाले, कारण त्यांच्यातल्या काही विद्वानांकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे 12 मुख्य शिष्य दुसऱ्या शिष्यांना म्हणाले की येशूचा संदेश देण्याचे सोडून दुसरे काही करावे हे आम्हाला योग्य नाही. म्हणून बंधूंनो, तुम्ही तुमच्यातील चांगले देवाच्या आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही वाटण्याच्या व इतर कामासाठी नेमू व आम्ही प्रार्थना व येशूचा संदेश देण्यास तयार असू. ही गोष्ट सर्वांना आवडली व त्यांनी 7 माणसे निवडले. त्यांच्यामध्ये स्टेफन पण एक होता. मग ते त्यांना 12 शिष्यांकडे घेऊन गेले व त्यांनी त्यांच्यावर प्रार्थना केली व नंतर देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुश्लेम शहरात येशूवर विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांची वाढ होत गेली व अनेक धर्मगुरु वर्गाने त्यांच्या विश्वासाला मान्यता दिली.